होशेय अध्याय एक। यहूदाचे राजे उज्जिया, योथाम, आहाज व हिजकिया आणि इस्रायली राजा योवाशाचा पुत्र यराबाम यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे। परमेश्वर होशेयाबरोबर प्रथम बोलला तेव्हा तो त्याला म्हणाला, जा एक जारिणी बायको करून घे व जार कर्माची मुले आपली अशी करून घे, कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जार कर्म हा देश करीत आहे। मग त्याने जाऊन दिबलाईमाची कन्या गोमर ही बायको करून घेतली। ती त्याच्यापासून गर्भवती होऊन तिला पुत्र झाला। तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, याचे नाव इस्रायल ठेव, कारण थोडा काळ लोटल्यावर मी इस्रायल येथील रक्तपाताचा सूड येहूच्या राजघराण्यावर उगवीन व इस्रायल घराण्याच्या राज्याचा अंत करीन। त्या दिवशी असे होईल की इस्रायल खोऱ्यात इस्रायलाच्या धनुष्याचा मी भंग करीन। यानंतर ती पुनः गर्भवती होऊन तिला कन्या झाली। तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, हिचे नाव लो रुहामा, दया न पावलेली ठेव, कारण इस्रायल घराण्याला क्षमा करण्या इतकी दया मी त्याजवर पुन्हा करणार नाही। यहूदाच्या घराण्यावर मी दया करीन, त्यांचा देव परमेश्वर याच्या हातून त्यांचा उद्धार करीन। धनुष्य, तरवार, लढाई, घोडे अथवा स्वार यांच्याद्वारे हा उद्धार करणार नाही। लो रुहामेचे दूध तोडल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला पुत्र झाला। तेव्हा परमेश्वर म्हणाला, ह्याचे नाव लो अम्मी, माझे लोक नव्हेत ठेव, कारण तुम्ही माझे लोक नव्हेत व मी तुमचा नव्हे। तथापि इस्रायलाची संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अपरिमित व अगण्य होईल आणि असे घडून येईल की तुम्ही माझे लोक नव्हेत असे जेथे त्यास म्हणत तेथे तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहा असे त्यास म्हणतील। यहूदाची संतती व इस्रायलाची संतती एकत्र होऊन आपणावर एक प्रमुख नेमितील व देशातून निघून येतील, कारण इस्रायलाचा दिवस थोर होईल।